शीर्षक परिवार मुलर के घर पर.
टाइटल Zu Hause bei Familie Müller.
विवरण पॉल के साथ मुलर परिवार के घर की खोज करो और सीखो कि फर्नीचर और कमरे कैसे वर्णित करें.
Beschreibung: Entdecke mit Paul die Wohnung der Familie Müller und lerne, wie man Möbel und Räume beschreibt.
Paul एक छोटा लड़का है.
Paul ist ein kleiner Junge.
वो अपने परिवार के साथ रहता है.
Er lebt mit seiner Familie.
घर में चार कमरे हैं.
Das Haus hat vier Zimmer.
एक रसोई घर है.
Es gibt eine Küche.
रसोई में एक बड़ा मेज है.
In der Küche steht ein großer Tisch.
एक बैठक कमरा भी है.
Es gibt auch ein Wohnzimmer.
बैठक में एक सोफा है.
Im Wohnzimmer gibt es ein Sofa.
पॉल का एक अपना कमरा है.
Paul hat ein eigenes Zimmer.
उसके कमरे में एक बिस्तर है.
In seinem Zimmer gibt es ein Bett.
कमरे का दृश्य सुंदर है.
Das Zimmer hat eine schöne Aussicht.
पॉल अपने कमरे से प्यार करता है.
Paul liebt sein Zimmer.
गलियारे में एक चित्र लटका है.
Im Flur hängt ein Bild.
परिवार खाने के कमरे में खाना खाता है.
Die Familie ist im Esszimmer.
खाने की मेज बड़ी है.
Der Esstisch ist groß.
पॉल को रसोई में मदद करना पसंद है.
Paul hilft gern in der Küche.
पहला स्कूल दिन.
Der erste Schultag.
मैरी के पास उसका पहला स्कूल दिन है और वो अपनी नई अध्यापिका से मिलती है.
Marie hat ihren ersten Schultag und trifft ihre neue Lehrerin.
मैरी सुबह जल्दी उठती है.
Marie wacht früh am Morgen auf.
वो थोड़ी नर्वस है.
Sie ist ein bisschen nervös.
मैरी अपनी स्कूल यूनिफॉर्म पहनती है.
Marie zieht ihre Schuluniform an.
वो अपने परिवार के साथ नाश्ता करती है.
Sie frühstückt mit ihrer Familie.
मैरी अपना बस्ता लेती है.
Marie nimmt ihren Rucksack.
वो अपनी माँ के साथ घर से निकलती है.
Sie verlässt das Haus mit ihrer Mutter.
मैरी स्कूल पहुँचती है.
Marie kommt zur Schule.
वो स्कूल के मैदान में कई बच्चों को देखती है.
Sie sieht viele Kinder auf dem Schulhof.
मैरी अपनी कक्षा में जाती है.
Marie geht in ihr Klassenzimmer.
अध्यापिका बच्चों का स्वागत करती है.
Die Lehrerin begrüßt die Kinder.
मैरी अपना परिचय देती है.
Marie stellt sich vor.
उसका पसंदीदा विषय गणित है.
Ihr Lieblingsfach ist Mathematik.
वो कला भी पसंद करती है.
Sie mag auch Kunst.
उसके बैग में किताबें हैं.
In ihrer Tasche hat sie Bücher.
उसके पास रंग और कागज भी हैं.
Sie hat auch Farben und Papier.
वो अपने दोस्तों के साथ खेलती है.
In ihrer Pause spielt sie mit Freunden.
स्कूल का दिन दोपहर में समाप्त होता है.
Der Schultag endet am Nachmittag.
मैरी अपनी चीजें इकट्ठा करती है.
Marie sammelt ihre Sachen.
वो अपनी माँ के साथ स्कूल से निकलती है.
Sie verlässt die Schule mit ihrer Mutter.
आज का दिन अच्छा था.
Heute war ein guter Tag.
पार्क में परिवार मिलन.
Familientreffen im Park.
बाउर परिवार पार्क में बारबेक्यू के लिए मिल रहा है.
Die Familie Bauer trifft sich im Park zum Grillen.
ये पार्क में एक धूप का दिन है.
Es ist ein sonniger Tag im Park.
बच्चे फुटबॉल खेल रहे हैं.
Die Kinder spielen Fußball.
माता पिता पिकनिक की तैयारी कर रहे हैं.
Die Eltern bereiten das Picknick vor.
दादा दादी एक बेंच पर बैठे हैं.
Die Großeltern sitzen auf einer Bank.
ग्रिल तैयार की जा रही है.
Der Grill wird vorbereitet.
कई स्वादिष्ट व्यंजन हैं.
Es gibt viele leckere Gerichte.
सभी एक साथ खाना खा रहे हैं.
Alle essen zusammen.
वे बातें कर रहे हैं और हंस रहे हैं.
Sie reden und lachen.
सूरज डूबने लगा है.
Die Sonne beginnt unterzugehen.
सभी अपनी चीजें पैक कर रहे हैं.
Alle packen ihre Sachen zusammen.
परिवार एक दूसरे को अलविदा कह रहा है.
Die Familie verabschiedet sich voneinander.
वे अगली मुलाकात का इंतजार कर रहे हैं.
Sie freuen sich auf das nächste Treffen.
एक अप्रत्याशित कॉल.
Ein unerwarteter Anruf.
Stefan को एक पुरानी दोस्त से अप्रत्याशित कॉल मिलता है.
Stefan erhält einen überraschenden Anruf von einer alten Freundin.
फोन करने और पत्र लिखने की कला सीखें.
Lerne die Kunst des Telefonierens und des Briefeschreibens.
यह एक शांत दोपहर थी जब अचानक स्टेफन को फोन आया.
Es war ein ruhiger Nachmittag, als Stefan plötzlich angerufen wurde.
उलझन में उसने स्क्रीन पर देखा.
Verwirrt schaute er auf den Bildschirm.
यह नंबर उसके लिए अज्ञात था.
Die Nummer war ihm unbekannt.
वो एक क्षण के लिए हिचकिचाया.
Er zögerte einen Moment.
फिर उसने रिसीवर उठा लिया.
Dann nahm er den Hörer ab.
एक परिचित आवाज ने कहा, हेलो स्टेफन.
Eine vertraute Stimme sagte, hallo, Stefan.
वो जूलिया थी, उसकी पुरानी स्कूल दोस्त.
Es war Julia, seine alte Schulfreundin.
स्टेफन चकित था।
स्टेफन वा एर्स्टाउंट।
जूलिया ने पूछा, वो कैसा है?
जूलिया फ्रागते, वी एस इम गेहे।
थोड़ी बातचीत के बाद, उसने मिलने का प्रस्ताव दिया।
Nach einem kurzen Gespräch bot sie ihm an, sich zu treffen.
Stefan ko ye sunkar bahut khushi hui.
Stefan freute sich sehr, dies zu hören.
Unhone saptahant mein ek coffee peene ki yojana banayi.
Sie planten, am Wochenende einen Kaffee zu trinken.
Stefan intezar nahi kar sakta tha.
Stefan konnte es kaum erwarten.
Shanivar ko ve ek aramdayak cafe mein mile.
Am Samstag trafen sie sich in einem gemütlichen Café.
जूलिया ने अपनी यात्राओं के बारे में बताया।
जूलिया erzählte von ihren Reisen.
स्टेफन ध्यान से सुन रहा था।
स्टेफन hörte aufmerksam zu.
वो खुद यात्रा करने के लिए प्रेरित महसूस करता था।
fühlte sich inspiriert, selbst zu reisen.
नए साल की पूर्व संध्या की परंपराएं विश्व भर में।
Silvester Traditionen weltweit.
जानिए कैसे विभिन्न संस्कृतियां नए साल का जश्न मनाती हैं और कौन सी परंपराएं विशेष महत्वपूर्ण हैं।
Entdecke, wie unterschiedliche Kulturen Silvester feiern und welche Traditionen dabei besonders wichtig sind.
Japan mein 108 bar mandir ki ghantiya bajana ek rivaj hai.
In Japan ist es Brauch, die Tempelglocken 108 mal zu läuten.
Ye parampara logon ko 108 sansarik papon se mukt karne ka uddeshya rakhti hai.
Diese Tradition soll die Menschen von 108 weltlichen Sünden reinigen.
Spain mein मध्यरात्रि में 12 अंगूर खाना एक परंपरा है।
In Spanien ist es Tradition, Mitternacht 12 Trauben zu essen.
प्रत्येक अंगूर नए साल में एक महीने के लिए शुभकामना का प्रतीक होता है।
Jede Traube symbolisiert Glück für einen Monat im neuen Jahr.
डेनमार्क में लोग दोस्तों के दरवाजे पर पुराना बर्तन फेंकते हैं।
In Dänemark werfen Menschen altes Geschirr an die Türen von Freunden.
दरवाजे के सामने पुराने प्लेट का होना बहुत सारे दोस्तों की निशानी है।
Alte Teller vor der Tür zeugen von vielen Freunden.
Brasilien mein bahut se log shanti lane ke liye safed kapde pehante hain.
In Brasilien tragen viele Menschen weiße Kleidung, Frieden anzuziehen.
Log samudra tat par jaakar lehron ka swagat karne ke liye jaate hain.
Menschen gehen auch oft an den Strand, die Wellen zu begrüßen.
Amerika mein Times Square par ball drop ek prasiddh utsav hai.
In den USA ist der Ball Drop auf dem Times Square eine berühmte Feier.
बड़ा चमकदार बॉल धीरे धीरे उतारा जाता है जब तक मध्यरात्रि नहीं होती।
Der große leuchtende Ball wird langsam gesenkt, bis Mitternacht schlägt.
स्कॉटलैंड में Hogmanay को नववर्ष उत्सव के रूप में मनाया जाता है।
In Schottland wird Hogmanay als Neujahrsfest gefeiert.
उत्सव का एक हिस्सा First Footing है, जिसमें मध्यरात्रि के बाद पहला आगंतुक सफलता लाता है।
Ein Teil der Feier ist das First Footing, bei dem der erste Besucher nach Mitternacht Erfolg bringt.
विभिन्न व्यक्ति विभिन्न पूर्वाचिन्हों के साथ आते हैं।
Unterschiedliche Personen bringen unterschiedliche Vorzeichen mit sich.
लाल बाल या खाली हाथ बुरे पूर्वाचिन्ह माने जाते हैं।
Rote Haare oder leere Hände gelten als schlechte Vorzeichen.
सकारात्मक पूर्वाचिन्ह है काले बाल और हाथ में एक उपहार।
Positive Vorzeichen sind dunkle Haare und ein Geschenk in der Hand.
इटली में धन लाने के लिए मसूर की दाल खाना एक रिवाज है।
In Italien ist es Brauch, Linsen zu essen, Reichtum herbeizuführen.
दाल का प्रतीक होता है सिक्कों और आगामी वर्ष में समृद्धि का।
Sie symbolisieren Münzen und Wohlstand im kommenden Jahr.
मेक्सिको में लोग पुराने को अलविदा कहने के लिए पुतले जलाते हैं।
In Mexiko verbrennen Menschen Puppen, das Alte zu verabschieden.
गर्मियों के उत्सव के लिए निमंत्रण।
Einladung zum Sommerfest.
Lisa ek bada garmiyon ka utsav yojana bana rahi hai.
Lisa plant ein großes Sommerfest.
Janiye, wo kaise nimantran likhti hai?
Erfahre, wie sie Einladungen schreibt.
Wo apni parivar ke sath yojanaye charcha karti hai.
Sie bespricht die Pläne mit ihrer Familie.
Lisa sab kuch adbhut tarike se vyavasthit karti hai.
Lisa organisiert alles wunderbar.
Din kareeb aata hai aur taiyariyan chal rahi hain.
Der Tag kommt näher und die Vorbereitungen laufen.
Lisa chintit hai ki sab kuch sahi hoga ya nahi.
Lisa sorgt sich, ob alles perfekt sein wird.
Sabhi mehmanon ko aamantrit kiya gaya hai.
Alle Gäste sind eingeladen.
Bagiche ko sundar tarike se sajaya jata hai.
Der Garten wird schön geschmückt.
Bhojan taiyar kiya ja raha hai.
Das Essen wird vorbereitet.
Sangeet aur khel ki yojana banayi gayi hai.
Musik und Spiele sind geplant.
बच्चे उत्सव का आनंद लेने के लिए उत्सुक हैं।
Die Kinder freuen sich auf das Fest.
Mata Pita Lisa ko kaamon mein madad karte hain.
Die Eltern helfen Lisa bei den Aufgaben.
Wo mahaan din aakhirkar aa gaya hai.
Der große Tag ist endlich da.
Sab kuch taiyar hai aur mehman aane lage hain.
Alles ist bereit und die Gäste kommen.
Lisa mehmanon ka dil se swagat karti hai.
Lisa begrüßt die Gäste herzlich.
Utsav nritya aur geet ke saath shuru hota hai.
Das Fest beginnt mit Tanz und Gesang.
Sabhi log swadisht bhojan ka aanand lete hain.
Alle genießen das köstliche Essen.
Utsav ek shandar aatishbazi ke saath samapt hota hai.
Das Fest endet mit einem wunderschönen Feuerwerk.
Lisa utsav ki safalta se khush hai.
Lisa ist glücklich über den Erfolg des Festes. Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.